स्वर्णाची साधना करणार आहोत. ओम नम शिवाय हे नाम आपण घेणार आहोत. सुरुवातीला आपण वैखरीनी नाम घेणार आहोत, मुखाने नाम घेणार आहोत. मुखाने नाम थोडा वेळ घेतल्यानंतर आपण जीव शिवस्वरूप आहे अशा प्रकारचा भाव ठेवून मुखाने नाम घेणार आहोत. आणि मग आपली जी ज्याला अंतःकरण असं म्हणतात आत असलेली इंद्रिय, त्याच्यामध्ये मन बुद्धी चित्त अंतःकरण आणि अहंकार अशा या पाच गोष्टींचा समावेश आहे. तर एकेका अंतःकरणातून त्याला लक्षून त्याच्यातून आणि जीव आणि शिव एक रूप आहेत अशा भावनेने पण वैखरीने आपण नाम चालू ठेवणार आहोत. नंतर अगदी शुद्ध मींग या भावनेतून वैखरीने नाम घेतल्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही फक्त नाम ऐकणार आहात आणि मीच नाम घेईन एकटा, आणि त्यावेळेला तुम्ही त्या नामाच्या आणि जीवशिव एक या भावाच्या अतिशय उत्कट अशा स्थितीमध्ये क्रमाने भूत आणि भविष्य अशा प्रकारे विभाग करणारा काळ संपलेला आहे. केवळ आताचा काळ शिल्लक आहे अशी भावना शिल्लक ठेवून ऐकाल. अगदी तुमच्या शुद्ध किंवा निखळ किंवा केवळ अस्तित्वातून तुम्ही ते नाम ऐकाल आणि तिथंच राहाल. सर्वात शेवटी आपण आपल्या चेतनेच्या शुद्ध चेतनेच्या अगदी शिखरावर आहोत असं प्रत्यय तुम्हाला नाम घेताना येईल यावा अशी माझी इच्छा आहे. आपण डोळे मिटून घेऊ. डोळे मिटून पहिले शांत भाग. या क्षणाला कोणतंही कर्तव्य आपल्याला नाही. या क्षणानंतर देखील कोणत्याही कर्तव्याचे स्मरण नाही. जणू या क्षणी सगळं संपलं तरी चालेल. या विचाराने शांत व्हा. तुमच्या हृदयाच्या ठिकाणी एक अत्यंत जुनाट जुनं पुरातन गूढ असं शिवालय त्याची कल्पना करून त्या शिवालयामध्ये दोन तीन पायऱ्या खाली असणार अंधाऱ्या जागेत बाजूला असणाऱ्या एखाद्या समयीमुळं केवळ प्रकाशित होणारे शिव लिंग पिंड पहा. नमस्कार करून तिथं तुम्ही बसलेले आहात अशी भावना करा. भगवान शंकरांच्या समोर आपण एकाकी एकटे या क्षणाला सर्व जीवन परमार्थ करता म्हणून जणू नावावर लावलेला आहे असे एकाग्र अंतःकरणाने नाम घेतो आहोत. एकटक शिवलिंगाकडे पाहत नाम घ्यायचं आहे.
Oh.
देखील प्रत्येक पेशीला देखील मन आहे. त्या एकत्रित भावनेतून आपलं एकूण मन आहे. अशा सगळ्या पेशी नाम घेत आहेत मनातून, मनपूर्वक. नाम ऐकताना देखील तुमचे कान श्रवण करतात तेव्हा तुम्ही मनाने ते नाम ऐकता देखील, कानाने ऐकता तसंच, तेव्हा सगळ्या पेशी ते नाम ऐकतात मनाने. असे समग्र तुम्ही मनाने हे नाम घ्या आणि ऐका. जीव शिवस्वरूप आहे या बोधाने हे नाम आहे. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत नख शिखांत सर्वत्र मनातून हे नाम चाललेलं आहे.
निरपेक्ष असणारा मी असा जो
आहे. आपलं केवळ अस्तित्व ते शिवस्वरूप आहे.
माझ्या पाठक नाम न घेता या भावाचं
आपण म्हणून राहा. चिदानंद शिव स्वरूप अमृत स्वरूप